माझे साथी आणि पाठ बंधारे आणि विद्युत विभागाचे मंत्री श्री शंकरराव चव्हाण आणि परभणी आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते मित्र आणि इतर बंधुभगिनी, सिद्धेश्वरच्या धरणाच्या कामाची सुरुवात धार्मिकरित्या करण्याकरता म्हणून जवळजवळ 5-6 वर्षापूर्वी भावतो पहिल्यापासून त्याची आठवण करायचं झालं. 1957 जानेवारी महिन्यामध्ये, मला तारीख लक्षात नाही, असाच एका सकाळी इथे आलो होतो आणि या मंडपाच्या जवळपासच कुठेतरी उभारल्याच्या मंडपामध्ये मी भूमिपूजन केलं. 5-5.5 वर्षापूर्वी या ठिकाणी वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या काठी मी त्यावेळेचं पाहिलेलं दृश्य, त्यावेळी पाहिलेलं खरं, आज मी जी इथलं वातावरण पाहतो, इथली परिस्थिती पाहतो, यामध्ये जमीन असणारचं अंतर पडलं. अशीच माणसं तेव्हा आली होती त्या जिल्ह्या जिल्ह्याच्या वेगळ्या भागातून. त्याही वेळी त्यांच्या डोळ्यामध्ये एक प्रकारची मी नवीन आशा पाहिली होती. आधी त्या डोळ्यामध्ये त्याची नवीन आशा पाहते, पण थोडं समाधानी पाहतो. या ठिकाणी पूर्ण योजना सुरू होणार या एका शब्दाने पूर्णेतून निर्माण होणारी बिजली जेव्हा चमकेल, तेव्हा चमकेल, पण त्यांच्या मनामध्ये साशेची बिजली चमकून गेली होती. आणि आज त्या पूर्ण योजनेचा एक भाग राहतो. एक योजना म्हणल्यानंतर त्याचा केवढा मोठा विस्तार असतो त्याची कल्पना असं काम पाहिलं म्हणजे तिथं बांधलेला हे धरण, तिथं बांधलेला हा बंधारा म्हणजे पूर्ण योजना नव्हती. निवड एलगरीला बांधला जाणारा एखादा डॅम म्हणजे पूर्ण योजना नव्हती. एका दिवसामध्ये एका रात्रीमध्ये पूर्ण होणारी गोष्ट नाही. वर्षानुवर्ष आज इथे आणि 30-35 मैलावरती एलगरीचं काम जे चाललं तिथे आणि याच्याही खाली 5-50 मैलापर्यंत काढले जाणारे कालवे आणि त्या कालव्यांना जोडणारे छोटे छोटे पाट, त्यांची लांबी जवळजवळ 50-52 मैल ते ख्याती सांगितली आहे, ते इतकं काम पुरं करायचं. पूर्णेतून निर्माण झालेली ही तारा तारांच्या मतीने गावागावापर्यंत नेऊन पोहोचवायची, हे सगळं काम म्हणजे पूर्ण योजना. हे निवड हे बांधून टाकणं म्हणजे पूर्ण योजना नाही, तर त्यातून निर्माण होणारी शक्ती, त्यातून निर्माण होणारी बिजली, त्यातून निर्माण त्यातून मिळणारं पाणी, याचा उपयोग करून त्यातून नवीन अर्थसंपत्ती करणं म्हणजे पूर्ण योजना. थोडा विस्तार मोठा आणि हे अजूनही कित्येक वर्ष चालणारं काम आहे. अजूनही 3 वर्षांनी इथे गेट बसतील. आज जेवढं या तळ्यामध्ये पाणी आहे, त्या इतकं आणखीन पाणी या तळ्यामध्ये साठलं जाईल. आणि आज जवळजवळ 20-16 महिन्यापर्यंत त्यांनी कालवा काढला, तर त्याच्या पुढे अजूनही काढला जाईल. अशा तऱ्हे कित्येक वर्षानुवर्ष दिवसानुदिवसापर्यंत घराघरातल्या माणसाच्या प्रयत्नापर्यंत पोहोचले असं काम. हे जेव्हा आम्ही काम करू असं आहे 5 वर्ष, तेव्हा कुठे त्या शामराने सांगितल्याप्रमाणे आमच्या 6-7% होणार आणि 30-8% होणार. आता हे या सगळ्या कामाचं एक संपूर्ण चित्र आपल्या महाराष्ट्रात आपल्याकडे असावं म्हणून दरम्यानच्या अध्यक्षतेखाली 3-4 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर आपण इरिगेशन कमिशन नेमलं होतं. त्यांनी एक मास्टर प्लॅन म्हणा, फक्त जे संबंध महाराष्ट्रामध्ये जे पाणी मिळण्याची शक्यता आहे त्याचा सगळा विचार करून हे पाणी पुरवण्याचं काम शेतीच्या कामासाठी कसं करतात त्याची एक मोठी योजना आखलेली आहे. आणि जवळजवळ 1400 कोटी रुपये लागतील असं त्यांचा आजचा अंदाज आहे. जर आजच्या किमती कायम राहिल्या तर त्या ठेवायचा आपला प्रयत्न आहे, आपलं कर्तव्य आहे, आपण करत राहू. कारण हे 1400 कोटी आणि 20 वर्षाचा हा प्रयत्न एका सबंध पिढीचं काम आहे. हे जेव्हा आम्ही करू तेव्हा महाराष्ट्रातल्या शेतीच्या धंद्याला निसर्गानं दिलेली जी सगळी शक्ती आहे ती पूर्णपणे वापरण्याची आम्ही तयारी केली असं त्याचा अर्थ. अशा ज्या अनेक मोठ्या योजना त्यातलं हे काम, कारण महाराष्ट्रातल्या शेतीला जसे काही अडचणी आहे तसे काही फायदे आहे. कारण आता सांगितलं त्याप्रमाणे सबंध जवळ 1,50,000-52,000 एकर इतकं पाणी शेतीला मिळेल, परंतु त्यातलं कायमच्या सबंध वर्षभर मिळणारा पाणी ज्याला पेरेनियल इरिगेशन म्हणतात, सबंध वर्षभर असं जवळजवळ 10% पाणी मिळण्याचा अंदाज आहे. 16,000 एकर ऊसाची शेती करता येईल आणि कित्येक 1,000 एकरामध्ये लांब धाग्याचा कापूस करता येईल. आणि इतर ठिकाणी जरूर आणखी दळिताची धान्य करण्याचा अन्नधान्य करण्याचा आधार शक्यता. मी आपल्याला सांगू इच्छितो की दोन्ही जी बागायती स्वरूपाची जी पिकं आहेत, लांब धाग्याचा कापूस आणि ऊस, ही दोन पिकं जरी कमी एकरामध्ये आहेत असं आपल्याला वाटत असलं तर त्याची अर्थशक्यता जबरदस्त आहे. त्या 16,000 एकराची ऊसाची शेती जर आपल्या भागामध्ये निर्माण जर केली तर या भागातल्या शेतीची काही ताकद वाढेल एक प्रकार. आणि लांब धाग्याचा कापूस जितकीच फार महत्वाची वस्तू आहे. आमच्यातल्या तज्ञांनी विचार करून सांगितलं की जर खरं म्हणजे आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी थोडा मनाशी विचार करून जर लांब धाग्याचा कापूस करण्याचं तंत्र अवगत केलं तर सबंध देशाला लागेल एवढा लांब धाग्याचा कापूस फक्त महाराष्ट्रात आपण निर्माण करू शकू अशी आज परिस्थिती आहे. आणि ती शेती वाढल्यानंतर आणि बागायतीची परिस्थिती वाढल्यानंतर त्यांनी आणखी करू शकतो. ही आमची काही साधनाची वातावरणाची जमिनीच्या पकाची काही शक्ती आमच्या तेव्हा एक नवीन साधन निर्माण झालं हे सगळं पाहायला म्हणजे जो नवीन भारत आम्हाला घडवायचा आहे तर नवीन भारत बनवण्याच्या कामातलं एक नवीन साधन हाताशी आलं, एक छोटस लहानस साधन हाताशी आलं तेवढ्या कथा. सुरुवातीला या गोष्टी पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये भावनांची गर्दी होत असते, आजही होते होत नाही पण तो एवढा मोठा प्रयत्न त्या प्रयत्नातलं किती छोटसं काम आम्ही मिळवलंय असं आज जेव्हा सगळी दुनिया थोडीफार जास्त समजायला लागली. राज्य कारभारातल्या अडचणींचं स्वरूप आणि त्या लांब लचक प्रवासाच्या मार्गाची लांबी लक्षात आल्यानंतर आज करतो किती छोटस आहे याची जाणीव माझ्या जरूर मनाला होते. कारण आपण नवीन भारत करतो त्याचा खरा अर्थ असा आहे की आमचा जुन्याकडेचा समाज आम्हाला बदलायचा आणि काम की लहान सहान काम नाही. ते कुठेतरी एक बिजलीचा खांब किंवा एक पाण्याचं धरण उभा पण होण्यासारखं काम नाही. सबंध समाजाची दृष्टी बदलणं, माणसांची दृष्टी बदलणं हे सगळ्यात महत्वाचं काम. शामदार पद्मानी फार शहाणपणा तर विचारता येईल म्हणजे त्यांनी सांगितलं की हे या गंगामधनं येणारं पाणी तुमच्याकडे येईल याने काम नाही होणार नाही. कारण एका शेतकऱ्यांनी कोरडवाहू जमिनीची बागाय 2 एकराची बागाय शेती करायची म्हटली तर त्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची क्रांती होते असं त्याला खरा अर्थ आहे. पडलं पावसाचं पाणी नक्षत्रानं दिलं, पावसाचं पाणी पडलं तर पडलं आलं तर आलं शेती हा कोरडवाहू शेतीचा हिशेब आहे. पण बागायती शेतीचा हिशेब असा असत नाही. त्याला आवडावर न आवडो त्याच्या शेतीमध्ये पाणी असतं ते त्याला वापरलं पाहिजे, त्या पाण्याचा वापर करण्याची त्याला तयारी केली पाहिजे, त्याच्यासाठी मशागत केली पाहिजे, त्याच्याकरता लागणाऱ्या खताची तयारी केली पाहिजे, त्याच्याकरता त्याला सवयी बदलल्या जातात. कोरडवाहू शेतीच करणारा शेतकरी पहाटे उठलाच पाहिजे अशी शक्ती नाही दिली, परंतु त्याला स्वतःचं जीवनमान बदलावं लागतं की आज पाणी मिळणार आहे ते पाण्याचा उपयोग करण्याकरता तिथे गेलं पाहिजे ना बरोबर, याच्यासाठी त्याला स्वतःच्या जीवनामध्ये एक नवीन प्रकारचं टाइम टेबल तयार करावं लागतं. त्याचं सबंध जीवन बदलून जातं, दृष्टिकोन बदलतो, स्वतःच्या सवयी बदलायला लागतात, त्याचा जमाखर्च बदलतो. इतका एक नवीन तऱ्हेची क्रांती त्याच्या जीवनामध्ये घडते इतकं महत्वाचं काम आहे. आणि माझा स्वतःचा अनुभव असा, आपणाला काय अनुभव चालू याच्यामध्ये की ही नवीन उत्पादनाची दृष्टी त्या गावामध्ये त्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आल्याबरोबर तो शेतकरी बदलून जातो, त्याची दृष्टी बदलून जातो. असा नवीन दृष्टीनं बदललेला बनलेला नवा समाज बनवणं, आमचा समाज पारंपरिक समाज आहे. म्हणजे मी परंपरेचा समाज आहे म्हणजे धार्मिक अर्थानं नाही ना, आर्थिक उत्पादनाच्या आणि आर्थिक संबंधांच्या दृष्टीनं आमचा समाज एक जुना पारंपरिक समाज आहे. आम्हाला तो पारंपरिक समाज मोडायचा आहे. माफ करा, मी शब्द मोडायचा घालतो, जरा जाणून बघून घालतो. बदलायचा पण बदलण्याकरता जर तो मोडणं आवश्यक असला तर तो मोडलाही पाहिजे असं माझं मत आहे. तो खुशीनं बदलला तर बरी गोष्ट आहे, पण खुशीनं बदलत नसला तर जरा थोडी शक्ती थोडी ताकदबंद मोडावी लागेल, पण बदलावा लागेल. कारण बदलल्याशिवाय हा समाज हिंदुस्थानच्या तरुणगतीचा आणि हिंदुस्थानच्या प्रगतीचा समाज शिल्लक राहिलेला नाही अशी माझी स्वतःची श्रद्धा बनलेली आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला या नवीन काळाची फार तयारी करतो. ते पाणी आलं आहे आता, आता कुणीतरी म्हटलं की आम्ही पाणी घेणार नाही तरी चालणार नाही, पाणी घ्यावं लागणार आहे. घेईलच तो प्रकार सांगायचं जर त्याच्या जीवनामध्ये जर शक्ती निर्माण होणार असेल, सुख निर्माण होणार असेल तर तो घेणार नाही असं नाही. पण जर कुणी म्हटला की नाही माझ्या शेतात जर तसं मला पाणी नको तर चालणार नाही, तर पाणी घ्यावं लागणार आहे. आता याच्यापुढे कुणी म्हटला की मी पाणी घेणार नाही, कुणी म्हटला की मी बिजली घेणार नाही, कुणी म्हटला की मी शिक्षण घेणार नाही, कुणी म्हटला की मी शाळा होणार नाही, तर या हिंदुस्थानमध्ये जगता येणार नाही. ही परिस्थिती एक नवीन चित्र, एक नवीन वातावरण निर्माण करण्याचं एक साधन म्हणून या सिद्धेश्वराचं मी गेल्या 5-6 वर्षात तुम्ही सांगितलं आपल्याला की माझ्या डोळ्यासमोर एक चित्र जात होतं की मी सत्तावन्न साली या राज्याच्या त्यावेळेच्या त्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर मोठ्या मुंबई विशाल राज्याची तीन महिन्याच्या आतच मी मराठवाड्यामध्ये आलो. मी 1 नोव्हेंबरला जबाबदारी घेतली आणि 1 फेब्रुवारी 3 महिने उजाडण्याच्या आत मी झालो किंवा तरी जानेवारीच्या मध्यंतरीच्या काळामध्ये आलो होतो. मराठवाड्यामध्ये पहिला प्रथम झालो होतो. तिथं पोहोचण्यापूर्वी अर्ध्या रात्री तुमच्या नागनाथाचं दर्शन घेतलं आणि रात्री तिथून पोहोचलो होतो या सिद्धेश्वराच्या या पाठामध्ये. एक प्रकारच्या भावनेनं माझं मन भरून गेलं होतं. तेव्हा सकाळच्या कधी उठून पाहिलं ओसाड भाग दिसत होता, बारीक नदी वाहत होती. तिच्या पूर्णेचं एवढं मोठं सरोवर इथं बनलंय. त्यावेळी छोट असा त्या नदीच्या एका स्वरीने एका बाजूने कुठे छोटाचा प्रवाह वाहत होता. ते त्यावेळेचं मी पाहिलेलं चित्र. 19 साली प्रत्यक्ष या धरणाचं काम सुरू करण्याकरता मी आलो होतो. 7 साली अंधरीचं काम सुरू करण्याकरता आलो होतो. ही पूर्णेला माझी चौथी फेरी असं म्हटलं तर चालेल. आज आम्ही आलं तर भरून गेलेला सरोवर मला दिसतोय, सागर दिसतोय इथे. आणि त्या सागराला मी प्रणाम केला आणि सागराला प्रणाम करून छोट्याशा तिथल्या कागदामध्ये पाणी सोडणाऱ्या त्या यंत्राला हाताचा स्पर्श करून प्रार्थना केली आहे की नवीन पाणी म्हणजे आमच्या मराठवाड्याचं जीवन पाणीदार करणारं पाणी ठरव अशी प्रार्थना मी केली. आणि मला अशी आशा की ते घडेल. ते घडलं पाहिजे रे. ते घडलं नाही तर महाराष्ट्राला, ते घडलं नाही तर मराठवाडा, ते घडलं तर भारताला. मला मी सांगितलं त्याप्रमाणे एक मानव समूहातला एक महत्वाचा एक स्वाभिमानी विभाग म्हणून टप्पा आला. इतकी दुनिया वेगानं प्रगती करते की आमच्या प्रगतीची ही मंद गती पाहिली म्हणजे मन पुष्कळ खिन्न. पण कल्पनेच्या पंखावरतीपासून जर प्रवास करता आला असता तर आम्ही माणसं आधी राहिले नसतो. शेवटी तुम्हाला आम्हाला आस्ते आस्ते शक्ती शक्तीने खतरपूर्ण प्रयत्न करायचा आहे आणि प्रगती करायची आहे. ते काम एका उमेदीने आपण पार पाडण्याचा प्रयत्न केला. त्या गावामध्ये ज्याने ज्याने श्रम केले त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. जो तांत्रिक इंजिनियर आणि त्यांचे सहकारी अधिकारी जे असतील त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. समारंभाच्या निमित्तानं आम्ही लोक तुम्हाला दिसतो, परंतु रात्रंदिवस इथं बसून उन्हाळ्यात पावसाळ्यात हिंचा हिंचा ते काम करून खटपट करून राबणारे जे तज्ज्ञ आणि कामगार त्यांची बुद्धी त्यांचे श्रम ज्यांचे या कामाला लागले त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. त्यांच्या श्रमातून ही नवीन मूल्य आणि नवीन प्रतिक्रिया आमच्या नव्या भारताची निर्माण होत आहे. तर त्यांच्या त्या श्रमाला आणि त्यांच्या त्या बौद्धिक प्रयत्नाला आपण अभिवादन केलं पाहिजे सगळ्याच लोकांनी. ते मी तुमच्या सर्वांच्या वतीनं आज करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतो. तुमचं काम ही आमची खरी शक्ती आहे. ज्यांचा उल्लेख केला ज्या 10-12 गावातल्या खेड्यातल्या शेतकऱ्या जाऊन जावं लागलं त्यांचा त्याग आहे. आज हे पसरलेलं पाणी दिसत पसरलेलं दिसतं तिथं काही माणसांचे संसार होते शेकडो वर्ष. त्यांचा दुनिया बदलली त्यांना पुढचं दुसरी जावं लागलं. त्यांची थोडीफार आम्ही सुखसोयी सुनायचा प्रयत्न केला तरी परंतु त्यांच्या जीवनामध्ये बदल तर करावा लागलं, त्यांना जावं लागलं, त्यांना दुःख थोडं सहन करावं लागलं. त्यांनाही त्यांचे आभार मानले पाहिजे, त्यांची आठवण मनाशी ठेवली पाहिजे आणि त्यांनीही त्या आनंदानं स्वीकारलं पाहिजे की हे नवीन घडतं आहे. त्या नवीन घटण्यामध्ये त्यांचाही काहीतरी थोडाफार हात आत लागलेला आहे ही भावना त्यांनी स्वीकारली पाहिजे. मी जास्त वेळ बोलून आपला वेळ नाही घेऊ इच्छित. माझ्या मनाला झालेला आनंद मी आपल्याला सांगितला आहे की अशी अनेक कामांची आम्हाला तयारी करायची आहे. मराठवाड्यामध्ये तर विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. बिजरीचा उल्लेख केला शंकररावजींनी आणि ते ज्यावेळी ते घडवतील त्याची खरंच आनंद. विदर्भामध्ये निर्माण होणाऱ्या बिजलीची आणि पश्चिम महाराष्ट्रात तयारीत निर्माण होणाऱ्या कोयनेच्या विजेची गाठ संगम जर मराठवाड्याच्या भूमीवरती त्यांना सरकारला बदलायचं जास्त आनंद मला काही होणार हे जाणलं असेल. पण त्यापेक्षा असं करण्यापेक्षा आपण असंही करायचा प्रयत्न करू की विदर्भात निर्माण होणारी जशी विजय होईल तशी मराठवाड्यातही निर्माण होणारी विजय आपण अधिक निर्माण करायचा प्रयत्न करा पाहिजे. सगळ्यात जास्त महत्वाची ती होता आम्हाला या गतीनं आपण करायचा प्रयत्न करूया. मला अशी आशा आहे या एक प्रकारच्या धीराने आत्मविश्वासाने आणि विश्वासाने काम करणाऱ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास जरूर आहे. ते धीरानं शहाणपणा पावलं टाकायचा प्रयत्न करतात पण त्यांच्या संबंधीचा विश्वास इतरांनी दाखवण्याची आणि ठेवण्याची गरज आहे. तर त्यांचा आत्मविश्वास आणि इतरांचा विश्वास, तज्ज्ञांचं धीर आणि शहाणपण या सगळ्या गोष्टींची जर आपण एक वेळ करून जर 10-5 वर्ष प्रयत्न केले मला असा विश्वास आहे की एक नवीन भारत, एक नवीन महाराष्ट्र, एक नवीन मराठवाडा त्या नव्या पिढीच्या सरसरगारीला साजेचा शोभेचा आपण निर्माण करू एवढा विश्वास माझ्या मनाशी आहे. मी ज्या प्रार्थनेच्या भावनेनी हे काम आज सुरू केलं अत्यंत मनोभावाने प्रार्थनापूर्वक हे काम मी सुरू केलं. माझा विश्वास आहे की माझी प्रार्थना सफल जाणार नाही. मराठवाड्यात आणि महाराष्ट्राचं सामर्थ्य वाढण्याचं काम असंच अखंडितपणानं चालत राहावं अशी परमेश्वराला पुन्हा प्रार्थना करतो आणि माझा आशीर्वाद.